आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवकार महामंत्र दिवस विशेष कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये सुरू. बिमस्टेक देशांच्या कृषीमंत्र्यांची आज नेपाळमध्ये काठमांडू इथं बैठक. परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज स्लोवाकियामध्ये दाखल. अमेरिकेत होणाऱ्या चिनी मालाच्या आयातीवर आजपासून 104% शुल्क लागू होणार. आणि म्यानमाच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता 3645. आता सविस्तर बातम्या. आज विश्व नवकार महामंत्र दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज सकाळी काही वेळापूर्वी हा कार्यक्रम विज्ञान भवन इथं सुरू झाला आहे. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांशी संवादही साधतील. नवकार महामंत्र दिवस हा आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक जाणीवेचा एक महत्वपूर्ण उत्सव समजला जातो. जैन धर्मातल्या आदरणीय आणि सार्वत्रिक जप असलेला नवकार महामंत्र सामूहिक पठणाद्वारे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. अहिंसा, नम्रता आणि आध्यात्मिक उन्नतीच्या तत्वांमध्ये रुजलेला हा मंत्र ज्ञानी प्राण्यांच्या सद्गुणांना चालना देत आंतरिक परिवर्तनाला प्रेरणा देतो. हा दिवस सर्व व्यक्तींना आत्मशुद्धी, सहिष्णुता आणि सामूहिक कल्याणाच्या मूल्यांवर चिंतन करायला प्रोत्साहित करतो, असं मोदी यांनी आपल्या प्रसारमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शांती आणि एकतेसाठी जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या या जपाच्या पठणामध्ये आज 108 अधिक देशातले लोक सहभागी होत आहेत. वक्फ सुधारणा कायद्याची अधिसूचना केंद्र सरकारनं काल जारी केल्यानं हा कायदा आता देशभरात लागू झाला आहे. आता या कायद्याचं उमेद असं नवीन नाव असेल. गेल्या आठवड्यात संसदेनं याला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे वक्फ बोर्डाचं मालमत्ता व्यवस्थापन पारदर्शक होणार असून वक्फ बोर्ड आणि स्थानिक प्रशासनातलं सामंजस्य वाढणार आहे. दरम्यान संसदेत वक्फ सुधारणा विधेयक 2025 मंजूर होणं हे सामाजिक न्यायाच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. वक्फचं पावित्र्य आता जपलं जाईल आणि उपेक्षित महिला आणि मुलांचे हक्क सुरक्षित राहतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुस्लिमांसह सर्व समुदायांच्या हिताचं रक्षण करणारा हा कायदा लागू केल्याबद्दल संसदेचं अभिनंदन करताना पंतप्रधान काल रात्री नवी दिल्ली इथं एका खासगी माध्यमसंस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 2025 या वर्षाच्या पहिल्या 100 दिवसात सरकारनं केवळ निर्णयच घेतले नाहीत तर भविष्यासाठी एक मजबूत पायाही घातला आहे. गेल्या 100 दिवसातल्या कामगिरीवरून भारत त्याच्या प्रगतीमध्ये आढळ आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केलं. या काळात भारत उपग्रह डॉकिंग आणि अनडॉकिंग क्षमता प्राप्त करणारा जगातला चौथा देश बनला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बिमस्टेक देशांच्या कृषीमंत्र्यांची आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं बैठक होत आहे. देशांमधलं कृषी क्षेत्र फायदेशीर बनवणं आणि त्यासाठी परस्पर आदानप्रदान वाढवणं हा त्यामागचा हेतू असून याविषयी तज्ञांच्या सहाय्यानं यामध्ये चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं प्रतिनिधीमंडळ या बैठकीमध्ये सहभागी होत आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि इस्रायलचे कृषी मंत्री अवी डिचर यांनी काल नवी दिल्ली इथं कृषी क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. आगामी काळात अन्न सुरक्षेच्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या रणनीतीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर आहेत. पोर्तुगालचा यशस्वी राजकीय दौरा संपवून राष्ट्रपती मुर्मू आज सकाळी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचल्या. राष्ट्रपतींचा पोर्तुगाल दौरा हा गेल्या 27 वर्षातला भारतीय नेत्यांचा पोर्तुगालचा पहिलाच राजकीय दौरा होता. त्यामुळे हा दौरा उभय देशांमधले राजनैतिक संबंधांमधला एक महत्वाचा टप्पा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तन्मय लाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्यापूर्वी काल राष्ट्रपतींची पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांच्याबरोबर बैठक झाली. त्यामध्ये दोन्ही नेत्यांनी विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी भर दिला. राष्ट्रपती आणि पंतप्रधान मॉन्टेनेग्रो यांच्यातल्या उच्चस्तरीय चर्चेव्यतिरिक्त विविध स्तरांवर द्विपक्षीय चर्चा झाल्याचंही लाल यांनी नमूद केलं. राष्ट्रपतींचा आज सुरू झालेला स्लोवाकियाचा राजकीय दौरा हाही एक ऐतिहासिक दौरा आहे. 29 वर्षांनंतर हा दौरा होत असून त्यामध्ये भारताचे राष्ट्रपती आणि स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यामध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा आणि बैठक होणार आहे. स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांचीही राष्ट्रपती भेट घेणार असून स्लोवाकियाच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष रिचर्ड रासी यांच्याशीही राष्ट्रपतींची चर्चा होणार आहे. अमेरिकेत होणाऱ्या चीनी मालाच्या आयातीवर आजपासून 104% शुल्क लागू होणार असल्याची घोषणा व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी काल केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार चीनला 34% निर्यात शुल्क वाढीचा सामना करावा लागणार होता. मात्र चीननं अमेरिकेच्या उत्पादनांवर लागू केलेलं शुल्क न हटवल्यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला लागू होणाऱ्या शुल्कात 50% वाढ केली. त्यामुळे चीनकडून अतिरिक्त 84% शुल्क आकारलं जाईल. त्याचबरोबर युरोपियन महासंघासह इतर डझनभर देशांना 11% ते 50% नवीन कर शुल्क लागू होणार आहे. म्यानमाला झालेल्या विनाशकारी भूकंपातल्या मृतांची संख्या आता 3645 पोहोचली आहे. एकंदर 5017 लोक जखमी झाले असून 148 नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं काल संध्याकाळी दिली आहे. 28 मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत 98 भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमाच्या हवामानशास्त्र आणि जलविज्ञान विभागानं म्हटलं आहे. यामध्ये सामाईंग, मंडाले आणि मागवे या प्रमुख शहरांमधल्या 80% अधिक इमारतींचं नुकसान झालं आहे. दरम्यान भारताच्या ऑपरेशन ब्रह्मासह युरोपियन राष्ट्र, अमेरिका, संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संघटनांनी म्यानमामध्ये मदत आणि बचाव पथकं पाठवली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची गेले 3 दिवस सुरू असलेल्या बैठकीचा आज समारोप होत आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा गेल्या 2 दिवसात घेतल्या गेलेल्या निर्णयांची घोषणा करतील आणि मग बैठकीचा समारोप होईल. रेपो दराव्यतिरिक्त भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज, चलनवाढीची स्थिती, ग्राहकमूल्य निर्देशांकातली चलनवाढ आणि सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज याविषयी मल्होत्रा प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता आहे. या समितीची बैठक 7 एप्रिलला सुरू झाली होती. गव्हर्नर यांच्या बैठकीचं थेट प्रक्षेपण बँकेच्या युट्यूब वाहिनीवरही पाहता येणार आहे. व्यावसायिक बँकांना होणाऱ्या अल्पकालीन निधीवर रेपो दराचा परिणाम होत असल्यानं यासंदर्भातल्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष असेल. महाराष्ट्रातल्या सर्वच भागात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केलं जात आहे. त्यामुळे येत्या 5 वर्षात राज्याचा संतुलित विकास झाल्याचं चित्र दिसेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईमध्ये इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट 25 या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाचा आराखडा उपस्थितांसमोर मांडला. याच कार्यक्रमात मुंबई महानगर क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काल राज्याच्या 4 कंपन्यांशी 4,07,000 कोटींचे विविध सामंजस्य करारही करण्यात आले. छत्तीसगडमध्ये बीजापूर जिल्ह्यात 22 नक्षलवाद्यांनी काल शरणागती पत्करली. त्यातल्या 4 जणांवर 26 लाख रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. यावर्षी आतापर्यंत बीजापूर जिल्ह्यात 180 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. वेव्ज उपक्रमाअंतर्गत आयोजित ट्रुथ टेल हॅकेथॉनच्या पहिल्या 5 विजेत्यांची नावं जाहीर झाली आहेत. युनिकॉर्न, अल्केमिस्ट, हुशिंग लायर्स, बग स्मॅशर्स आणि व्होर्टेक्स स्क्वाड या संघांना 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. चुकीची माहिती पसरू नये याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उपाय शोधून काढल्याबद्दल हे सामायिक बक्षीस नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात देण्यात आलं. या स्पर्धेसाठी जगभरातून 5,600 प्रवेशिका आल्या होत्या. वेव्स परिषद येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईमध्ये होणार आहे. अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत काल विजयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. महिला श्रेणीत सुरुची सिंगनं 10 मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकही पटकावलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 18 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट संघानं कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवकार महामंत्र दिवस विशेष कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये सुरू. बिमस्टेक देशांच्या कृषीमंत्र्यांची आज नेपाळमध्ये काठमांडू इथं परिषद. परदेश दौऱ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज स्लोवाकियामध्ये दाखल. अमेरिकेत होणाऱ्या चीनी मालाच्या आयातीवर आजपासून 104% शुल्क लागू होणार. आणि म्यानमाच्या विनाशकारी भूकंपातल्या मृतांची संख्या आता 3645 वर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.